Buzz.com.
वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला, तथापि त्यांना फारसा अनुभव आला नव्हता. खोतपणाच्या तोऱ्यात एखाद्या वेळेस वाटेल ते बोलून जात, अनेकांची मनं दुखवली जात. पूर्वजांचीही पाप होतीच. पाप किंवा पुण्य काही मरत नाही. जगात काही फुकट जात नाही. जे पेराल ते पिकेल, जे लावाल ते फळेल. एकदा काय झालं, औसेची रात्र होती. भाऊ वडवलीस गेले होते. सकाळी 8 वाजता ते त्या गावी जाऊन पोहोचले होते. आज गावाला जाऊ नका, आज आवस आहे, घरातील मंडळींनी त्यांना सांगितलं. पण भाऊ म्हणाले,
कसली आवस नी कसला शनिवार, जे व्हायचे ते होणार. प्रत्येक दिवस पवित्र आहे. प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो.
ते वडवलीस गेले, दिवसभर राहिले. तिन्ही सांज झाल्या, ते घरी परत जाण्यास निघाले. घरोब्याच्या एका म्हातारबाईनं सांगितलं,
बाऊदा, तिन्ही सांजा म्हणजे दैत्याची येळ. या येळेला घरला जाऊ नका, त्यातून औसेची काळ राहत. बाहेर अंधार पडेल, तुम्ही नाल्याजवळ जाल तोच अंधार होईल. येथेच राहा वस्तीला, कोंबड्याला उठून थंड वेळेस जा.
भाऊंनी ते काही ऐकले नाही. ते म्हणाले,
म्हातारे, अग पायाखालची वाट झाली रात्र म्हणून काय झालं, झपा झपा जाईन, दूध काढता तोच घरी पोहोचेन.
भाऊ निघाले. बरोबर गडी होता. त्या म्हातारीचा शब्द जाऊ नका सांगत होता. फळणारी पाप चल राहू नको असं म्हणत होती. गावातील लोकांनी निरोप दिला. एक जण भेसूर हसला. काहींनी एकमेकांकडे पाहिलं. भाऊ आणि गडी निघाले. अंधार पडू लागला. परमेश्वराचे, संतांचे आणि सतीचे अश्रू चमकू लागले. वडवली गावापासून 1.5 कोसावर एक पर्ह्या होता. पावसाळ्यात त्याला उतार होत नसे. तो पर्ह्या खोल दरीतून वाहत होता. त्याच्या आजूबाजूला किर्र झाडी होती. त्या झाडीत वाघ सुद्धा असे. तेथून दिवसा ढवळ्याही जावयास नवशिक्यास भय वाटे. भाऊ निर्भयपणे जात होते. त्यांना भीती माहिती नव्हती. भूते खेते, जीवजीवाणू, कसलेच भय त्यांना वाटत नसे. भाऊ दरीजवळ आले. एकदम शीळ वाजली. भाऊ जरा चपापले. पाप भित्रे असते. झुडपातून अंगाला काव फासलेले मांग बाहेर पडले. भाऊरावांच्या पाठीत सोट्या बसला, त्या सरशी ते पटकन खाली बसले. झटकन गडी पळत गेला. भाऊंना खाली पाडण्यात आले. मांगांच्या हातातील सुरेत चमकत होते. भाऊंच्या छातीवर मांग बसला. सरसर मान चिरायची ती वेळ. करंदीच्या जाळीत रातकिडे ओरडत होते. शेजारच्या भवनातून एक भुजंग फुत्कार करीत सणकन निघून गेला. मांगाचे तिकडे लक्ष नव्हते. इतक्यात एका म्हातारीने ओरड केली,
अरे ब्राह्मणाला मारले, खोताला मारले रे, धावा धावा.
ते मांगही जरा भ्यायले. भाऊ त्या मांगाला म्हणाले,
नक रे मला मारू, मी तुमचं काय केलं, सोडा मला. ही अंगठी, ही सल्ले जोडी हे 100 रुपये घ्या आणि सोडा मला,
दीनवाणेपणाने ते त्या मांगांना विनवत होते. म्हातारीच्या ओरडण्याने कोणीतरी येत आहे असं दिसलं. कोणाची तरी चाहूल लागली. मांगांनी त्या अंगठ्या, ती सल्ली जोडी, ते 100 रुपये घेतले आणि पोबारा केला. हे मांग काही खरे खुनी नव्हते, या कामात मुरलेले नव्हते. दारिद्र्यामुळे हे घोर कर्म करावयास ते प्रवृत्त झाले होते. त्या क्रूर कर्माच्या मुळाशीही दया होती, प्रेम होते. स्वतःच्या मुलाबाळांच्या प्रेमाने त्यांची खाखा दूर व्हावी म्हणून ते मांग तो खून करू पाहत होते. कोणी म्हणतात की जगात कलह स्पर्धा हेच सत्य आहे, परंतु त्या कलहाच्या मुळाशी, या धडपडीच्या मुळाशीही प्रेम आहे. ते प्रेम संकुचित आहे एवढंच. सृष्टीचं अंतिम स्वरूप प्रेम आहे, युद्ध नाही. सहकार्य आहे, द्वेष वा मत्सर नाही. असो, भाऊंच्या बरोबरीचा गडी जो पळत सुटला तो थेट आमच्या पालगड गावी गेला. त्याने घाबऱ्या घाबऱ्या आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितली. आमच्या घरातील व गावातील पुरुष मंडळी लगेच चालू लागली. पालगडला पोलीस ठाणं होतं, तिथं वर्दी देण्यात आली. घरात बातमी येताच आकांत झाला, साऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. घरात दिवे लागले होते पण साऱ्यांची तोंडे काळवंडली होती. कस्से खाणेनी कस्से पिणे, प्रसंग प्राणाशी होता. त्यावेळेस आम्ही कोणी झालेलो नव्हतो. आईला समजू लागले होते, बायकांना लवकर समजू लागते. माझी आई ही सारी कथा आम्हाला सांगे. आई देवाजवळ गेली. निर्वाणीचा तोच एक सखा. देवाजवळ जाऊन आईनं पदर पसरला. ती म्हणाली,
देवनारायणा, तुला माझी चिंता, तुला माझी सारी काळजी. आई जगदंबे, तुझी मी मुलगी, मला पदरात घे. माझे कुंकू राख, माझे चुडे अभंग ठेव, माझे सौभाग्य नको नको आई, त्यावर कुऱ्हाड पडू देऊ नकोस. मी काय करू, कोणते व्रत घेऊ? देवा देवा, माझी करुणा येऊ दे तुला. तू करुणेचा सागर, येऊ दे हो घरी सुखरू. पाहीन त्यांना डोळे भरून, नांदू तुझ्या आशीर्वादाने सुखाने जन्मभर. मला दुसरे काही नको, नकोत हे दाखिने, नकोत ती मोठी वस्त्रे, कशाला मेली ती खोती. नको मला काही नको, पती हाच माझा दागिना, तेवढा दे रे देवा.
असे म्हणून आई विनवू लागली, रडू लागली. आईनं देवाला आळवलं, प्रार्थिलं. परंतु नुसती प्रार्थना काय कामाची? प्रत्येक गोष्टीत त्याग पाहिजे, व्रत पाहिजे. माझ्या आईनं या रात्री सावित्रीचं व्रत घेतलं. मित्रांनो, जीवनाच्या कठीण प्रसंगी धीर द्यावयास भारताच्या इतिहासात कितीतरी दिव्य स्त्री पुरुष रत्ने आहेत. राम आहे, हरिश्चंद्र आहे, सीता आहे, सावित्री आहे. तुम्ही इतिहासात लिहा किंवा लिहू नका, सावित्री अमर आहे. स्त्रियांना सदैव ती धीर देईल, मृत्यूशी झगडण्याचं धैर्य देईल. मनुष्याचा पवित्र व निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्यासही बळ देत असतो. माझ्या आईचं सौभाग्य आलं. भाऊ घरी आले. त्या वर्षापासून आई सावित्रीचं व्रत करी. दरवर्षी ज्येष्ठी पुनव येण्याच्या आधी 2 दिवस ती उपवासास सुरुवात करी. घेतलेलं व्रत कधी सोडता येत नाही. या व्रतात वटपूजा करावयाची असते. आकाशाला कवटाळू पाहणाऱ्या चिरंजीवी अक्षय वटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवावयाचे. वटवृक्षाप्रमाणे कूळ वाढो, ते जगाला छाया देवो, आधार देवो. वटवृक्ष उंच वर जाऊन जणू स्वशरीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो.
कुळालाही वर जाण्याची, उन्नत होण्याची सदैव इच्छा असो. वटवृक्षास अनेक पारंब्या, तणावे फुटतात, त्याप्रमाणे कुळविस्तार होवो व कुळाला बळकटी येवो. या आणि अशाच शेकडो भावना या वटपूजेत कळत वा न कळत बायकांच्या जीवनात येत असतील.